नमस्कार, मी सदया करदेकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज सकाळी कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर पुनर्वापर करण्याजोग्या आरएलव्ही पुष्पक या उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं यशस्वीपणे लँडिंग केलं। या अभियानाच्या चमूचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी अभिनंदन केलं आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्सला आव्हान देणारी याचिका मागे घेतली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने काल त्यांना अटक केली। आज त्यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केलं असून सुनावणी सुरू आहे। केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधात आम आदमी पार्टीने आज दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली। नाशिक, बुलढाणा आणि धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालं। यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे। बारामतीमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते। महाविकास आघाडीतल्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या अटकेच्या कारवाईवर पवार यांनी टीका केली। काँग्रेसविरुद्ध करवसुली संदर्भात प्राप्तिकर विभागाने सुरु केलेल्या कारवाईला आव्हान देणाऱ्या तीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत। न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला। आज जागतिक जल दिन आहे। पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1992 मधल्या अधिवेशनात 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला। शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे। चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आजपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामने सुरू होत आहेत। गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात या हंगामाचा सलामीचा सामना होईल। रात्री 8 वाजता सामना सुरू होईल। महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली एकमेकांविरुद्ध खेळणार असल्यामुळे आजचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 191 अंकांची वाढ झाली आणि तो 72,832 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांची वाढ नोंदवत 22,097 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।